दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ती निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2472253. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. निर्माती गायत्री बस्ते. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. ऐकूया निरामय.
नमस्ते नाशिक. आज एक विशेष अशा चाचणीबद्दल आपण चर्चा करूयात. ह्या चाचणीला कॅप्स्यूल एंडोस्कोपी म्हणतात. पहिल्यांदा एंडोस्कोपी म्हणजे काय? एंडोस्कोपी म्हणजे आपल्या शरीरातल्या कुठल्याही नॅचरल अशा ऑरिफाईसमधून जेव्हा आपण आतमध्ये एखादा कॅमेरा टाकून चेक करतो त्याला आपण एंडोस्कोपी म्हणतो. तर पचन संस्थेचे जे मुख्य 3 प्रकारचे एंडोस्कोपीज असतात त्या, एक तर गॅस्ट्रोस्कोपी जिथे आपण तोंडातून दुर्बीण टाकतो, अन्ननलिका, जठर, लहान आतडी वगैरे त्याच्यातून बघतो, किंवा कोलोनोस्कोपी जेव्हा आपण गुदद्वारातून दुर्बीण टाकतो आणि मग पूर्ण मोठी आतडी आणि लहान आतडीचा शेवटचा भाग बघितला जातो. तिसरी एंटेरोस्कोपी. एंटेरोस्कोपी म्हणजे ही दुर्बीण खूप मोठी असते आणि ही दुर्बीण विशेषतः लहान आतडी तपासण्यासाठी असते. एंटेरोस्कोपी हे बऱ्यापैकी कंबरसम टेस्ट आहे आणि त्याची अवेलेबिलिटी खूप कमी असते आणि ते भुलेखाली करावी लागते. तर एंटेरोस्कोपी कुठूनही केली जाते, म्हणजे तोंडातूनही करू शकतो आपण किंवा गुदद्वाराच्यातून पण ती करू शकतो. तर एंटेरोस्कोपी हे लहान आतडी बघण्यासाठी असते. तर त्याला दुसरा एक त्याच्यापेक्षा खूप एक सोपा पर्याय आहे, तो म्हणजे कॅप्सूल एंडोस्कोपी. तर ही साधारण 1 सेंटीमीटर एवढी कॅप्सूल असते. ह्या कॅप्सूलमध्ये एक कॅमेरा असतो आणि त्या कॅमेराला सेन्सर्स असतात. हे कॅमेरा कंटिन्युअसली पिक्चर्स घेत राहतं आणि ते पिक्चर्स सेन्सरद्वारे एक बाहेर एक डिव्हाइसमध्ये दिले जातात आणि तो डिव्हाइस आपण बाहेर बेल्टला लावून ठेवतो. तर तो डिव्हाइस आतले सगळे फोटोज त्या कॅमेराने घेतलेले कॅप्चर करत राहतो. ह्या कॅप्सूलची बॅटरी लाईफ साधारण 8 तासाची असते. तर 8 तास ही कॅप्सूल कंटिन्युअसली फोटोज घेत राहते. तर लहान आतडीमधून ही कॅप्सूल पूर्ण ट्रॅव्हल करण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात जास्तीत जास्त. तर ह्या 3-4 तासात कॅप्चर केलेले जे इमेजेस असतात हे आपण एका सॉफ्टवेअरद्वारे आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड करतो आणि मग कॅप्सूलने घेतलेले जे 8 तासातले इमेजेस आहेत तर ते सॉफ्टवेअरद्वारे आपण पूर्ण स्टडी करतो आणि त्याच्यातून मग आपल्याला लहान आतडीचे असे अनेक आजार समजून येतात. ही कॅप्सूल डिस्पोजेबल असते, म्हणजे एकदा कॅप्सूलची बॅटरी लाईफ संपली तर ती कॅप्सूल संडासाबरोबर डिस्पोज ऑफ होऊन जाते. त्यामुळे ही चाचणी थोडीशी महाग असते, पण ही फार म्हणजे लहान आतडीचे आजार ह्यांचं बरेचसे आजार असतात ज्याचं निदान लवकर होत नाही, तर असे निदान होण्यासाठी कॅप्सूल हा फार चांगला मार्ग आहे. हा पेनलेस आहे आणि आपल्याला फक्त एक कॅप्सूल गिळावी लागते, दॅट्स इट. तर मागच्या जसं आपण डिस्कस केलं होतं आयन डिफिशियन्सी ॲनिमियाबद्दल, तर जर आपल्याला रेग्युलर एंडोस्कोपीजमध्ये आयन डिफिशियन्सी ॲनिमियाचं कारण सापडत नसेल किंवा वारंवार आयन डिफिशियन्सी ॲनिमिया होत असेल आणि साधारण वारंवार रक्ताची गरज किंवा आयनची गरज पडत असेल तर मग आपण कॅप्सूल एंडोस्कोपी करतो. किंवा काही लोकांमध्ये प्रचंड पोट दुखतं आणि त्याचं कारण काही केल्यास सापडत नाही, आपण पोटाच्या सर्व बाकी एंडोस्कोपीज केलेले असतात, सी टी स्कॅन केलेले असतात, तरीही कारण सापडत नसतं, अशा वेळेस कॅप्सूल एंडोस्कोपी केली जाते. तर असे ठराविक असे लक्षणं आहेत की जिथं कॅप्सूल एंडोस्कोपीची आपल्याला खूप मदत होते. कॅप्सूल एंडोस्कोपी डेव्हलप होऊन साधारण 15-1 वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यात मग आता नवीन नवीन डेव्हलपमेंटच होत आहेत आणि आमच्यासाठी हे खूप सोपं झालेलं आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेट करणं कॅप्सूल एंडोस्कोपीमुळे. कॅप्सूल एंडोस्कोपी आपल्याकडे अवेलेबल आहे नाशिकमध्ये, पण असं नाही की कोणीही ते करून घेऊ शकतं. तर एक्सपर्टचा सल्ला घेऊन जर आपल्याला खरंच एक्सपर्टनं वाटत असेल की बाबा कॅप्सूल एंडोस्कोपी आपल्याला गरज आहे, तर हे आपल्यासाठी एक खूप चांगलं आणि व्यवस्थित एक इन्व्हेस्टिगेशन असू शकतं. थँक्यू.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आत्ताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ते निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 247-2253.